पहिले योहान अध्याय 4। प्रिय मित्रांनो, प्रत्येक संदेशाचा आत्म्यावर विश्वास ठेवण्याची सवय लावून घेऊ नका। त्याऐवजी नेहमी त्या आत्म्यांची परीक्षा करा व ते खरोखर देवापासून आहेत का ते पहा। मी हे तुम्हाला सांगतो कारण जगात पुष्कळ खोटे संदेश निघाले आहेत। अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखू शकता। प्रत्येक संदेशाचा आत्मा जो कबूल करतो की येशू ख्रिस्त या जगात मानवी रूपात आला तो देवापासून आहे, आणि प्रत्येक संदेशाचा आत्मा जो येशूविषयी कबूल देत नाही तो देवापासून नाही। अशी व्यक्ती म्हणजे ख्रिस्तविरोधी होय। ज्याच्या येण्याविषयी तुम्ही ऐकले आहे तो अगोदरच जगात आला आहे। माझ्या मुलांनो, तुम्ही देवाचे आहात, म्हणून तुम्ही ख्रिस्तविरोधाच्या अनुयायांना जिंकले आहे। कारण जगामध्ये जो सैतान आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे। ते लोक म्हणजे ख्रिस्ताचे शत्रू जगाचे आहेत, यासाठी की ते जगापासूनच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते। पण आम्ही देवाचे आहोत, जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो, परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही। अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा आणि लोकांना दूर नेणारा आत्मा कोणता हे आपण ओळखू शकतो। प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करूया, कारण प्रीती देवाकडून येते, आणि प्रत्येक जण जो प्रीती करतो तो देवाचे मूल होतो, आणि देवाला ओळखतो। जो प्रीती करीत नाही त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही, कारण देव प्रीती आहे। अशा प्रकारे देवाने त्याची आम्हावरील प्रीती दर्शविली। त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला, यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे। आम्ही देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्चित्त म्हणून पाठविले। यामध्ये खरी प्रीती आहे। प्रिय मित्रांनो, जर देवाने आमच्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आम्ही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे। देवाला कोणी कधी पाहिले नाही, पण जर आपण एकमेकांवर प्रीती करीत राहिलो तर देव आमच्यामध्ये राहतो व त्याची आम्हावरील प्रीती पूर्णत्वास आणलेली आहे। अशा प्रकारे आम्हाला समजू शकते की देव आमच्यामध्ये राहतो व आम्ही त्याच्यामध्ये राहतो। त्याने त्याचा आत्मा आमच्यात राहू दिला आहे। ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतो की जगाचा तारणारा होण्यासाठी पित्याने पुत्राला पाठविले आहे। जर कोणी येशू हा देवाचा पुत्र आहे हे कबूल करतो तर देव त्या व्यक्तीमध्ये राहतो आणि ती व्यक्ती देवामध्ये राहते। आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की जी देवाने आमच्यावर केली। देव प्रीती आहे, आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्या व्यक्तीमध्ये राहतो। अशा प्रकारे आमच्या बाबतीत प्रीती पूर्ण होते, यासाठी की न्यायाच्या दिवशी आम्हाला दृढ विश्वास प्राप्त व्हावा। अशा प्रकारचा आत्मविश्वास आमचा आहे, कारण या जगामध्ये जे जीवन आम्ही जगत आहोत ते ख्रिस्ताच्या जीवनासारखे आहे। प्रीतीमध्ये कोणतीही भीती नसते, उलट पूर्ण प्रीती भीतीला घालून देते। प्रीती शिक्षेशी संबंधित आहे, आणि जो भीतीमय जीवन जगतो तो प्रीतीत पूर्ण झालेला नाही। आम्ही प्रीती करतो कारण देवाने आमच्यावर पहिल्यांदा प्रीती केली। जर एखादा म्हणतो मी देवावर प्रीती करतो पण त्याच्या भावाचा द्वेष करतो तर तो खोटे बोलतो। मी हे म्हणतो कारण ज्याला त्याने पाहिलेले आहे अशा भावावर जर एखादा प्रीती करीत नाही तर ज्या देवाला त्याने पाहिले नाही त्याच्यावर तो प्रीती करू शकत नाही। आम्हाला ख्रिस्ताकडून ही आज्ञा मिळाली आहे, जो देवावर प्रीती करतो त्याने त्याच्या भावावर प्रीती केलीच पाहिजे।